आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सर्वांना विश्वासात घेऊन शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचं नियोजन तत्परतेनं सुरू करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. हज यात्रेला देशातल्या 2.25 लाख नागरिकांना जाण्याची संधी मिळणार. आणि सेन्सेक्समध्ये 1000 तर निफ्टीमध्ये 350 अंकांची घसरण. राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचं नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेनं सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. आगामी 100 दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागानं करायच्या कामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी आज घेतला. समृद्धी महामार्गाचं उर्वरित अंतिम टप्प्याचं आमणेपर्यंतचं 76 किलोमीटर लांबीचं काम तत्परतेनं पूर्ण करून फेब्रुवारीपर्यंत हा महामार्ग पूर्णपणे खुला करावा. तसंच मंत्रालय परिसरात नवीन 7 मजली इमारत उभारण्याच्या कामाची सुरुवात येत्या 100 दिवसात करावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. येत्या 100 दिवसात इतर मागास बहुजन कल्याण विभागानं करायच्या कामांचा आढावाही मुख्यमंत्र्यांनी घेतला. विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महामंडळांच्या लाभार्थ्यांकरता वेबसाईटची निर्मिती तात्काळ करावी. महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेची कर्ज मर्यादा वाढवण्याबाबतही प्रस्ताव सादर करावा अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पणन विभागाच्या 100 दिवसांच्या कामाचा आढावा घेताना ते बोलत होते. समृद्धी महामार्गालगत अॅग्रो हब उभारा, कांदा साठवणुकीसाठी कांदा तळींची संख्या वाढवा असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
नवी मुंबईत शेतमालासाठी महाबाजार उभारण्याचं नियोजन आहे. हा बाजार आंतरराष्ट्रीय दर्जाचा असून किमान 200 ते 250 एकर जागेत हा प्रकल्प राबवला जाणार असल्याचं अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा यांनी सांगितलं. राज्यातल्या प्रत्येक तालुक्यात एक बाजार समिती, कोकणात माशांसाठी तर आदिवासी भागात स्थानिक उत्पादनासाठी बाजार समिती स्थापन केली जाणार असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल म्हणाले. संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्य शिकवण्यावर भर द्यावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत दिले. राज्यातल्या शालेय शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगलं परिवर्तन घडू शकतं. या बळावर महाराष्ट्र शालेय शिक्षणामध्ये पुन्हा एकदा आघाडीवर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पर्यटन विभागानं करायच्या कामाचा आढावा घेताना राज्यात केंद्र आणि राज्य शासनाकडून राबवले जाणारे पर्यटन प्रकल्प गतीनं पूर्ण करण्यावर भर देण्याचे निर्देश फडणवीस यांनी दिले. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी राज्यात पर्यटन पोलीस नेमणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. पर्यटन विभागाच्या 14 सेवा आपले सरकार या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक जिल्ह्यात मत्स्यालय, धार्मिक स्थळं, विमानतळ विकसित करा. पहिल्या टप्प्यात शिर्डी, पुणे, नागपूर, शेगाव इथं काम सुरू करा अशा सूचना त्यांनी दिल्या.
यंदाच्या हज यात्रेकरता भारतातून 2.25 लाख जणांना जाता येईल. केंद्रीय अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. हज यात्रेसाठी भारतीयांचा कोटा 1,75,025 असा निश्चित करणाऱ्या करारावर रिजिजू आणि सौदी अरेबियाचे हज आणि उमरा विभागाचे मंत्री एच ई तौफिक बिन फौजान अल राबिया यांच्या उपस्थितीत आज स्वाक्षऱ्या झाल्या. देशाच्या ग्रामीण भागाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी पशुधन विकास महत्वपूर्ण घटक आहे. पशुधन वाढीच्या माध्यमातून उत्पादन वाढवलं तर ग्रामीण अर्थव्यवस्था निश्चितच सुधारेल असा विश्वास केंद्रीय मत्स्यपालन, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी आज पुण्यात व्यक्त केला. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या उद्योजकता विकास परिषद 2025 या कार्यक्रमाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी 20 प्रकल्पांचा प्रारंभ केला. निवडणूक प्रक्रियेवरचा नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा यासाठी ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं राबवा असे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दिले. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या बंट मेमरी मायक्रो कंट्रोलरच्या तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेच्या अनुषंगानं पुण्यात यशदा इथं आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनेलवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गेल्या आठवड्यापासून देशातल्या शेअर बाजारात सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली. जागतिक आणि स्थानिक कारणांमुळे देशातले दोन्ही शेअर बाजार घसरले. दिवसअखेर सेन्सेक्स 1049 अंकांनी कोसळून 76,330 अंकांवर बंद झाला. निफ्टी 346 अंकांनी घसरला आणि 23,086 अंकांवर स्थिरावला. व्यवहाराच्या दरम्यान निफ्टी 23,000 पातळी मोडणार अशी शक्यता निर्माण झाली होती. अमेरिकेत बेरोजगारीचं प्रमाण कमी झाल्यानं व्याजदर कपातीची शक्यता कमी झाली. कच्च्या तेलाचे वाढलेले दर, डॉलरच्या तुलनेत घसरत असलेला रुपया, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून होणारी विक्री यामुळे शेअर बाजारांना फटका बसला. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, धातू, वाहन, औषध निर्मिती, बांधकाम यासारख्या जवळपास सगळ्याच क्षेत्रातले समभाग आज घसरले. बीड जिल्ह्यातल्या मस्ताजोगमधल्या ग्रामस्थांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं. सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मिक कराड याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई व्हावी ही त्यांची मागणी होती. आंदोलनात देशमुख यांचा भाऊ धनंजय यांच्यासह कुटुंबीय सहभागी झाले होते. बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलकांशी संवाद साधला. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या विनंतीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. पालघर जिल्ह्यात निहालपाडा इथं एका शेतात चालवल्या गेलेल्या नकली नोटांच्या कारखान्यावर पोलिसांनी काल छापा टाकून 4 जणांना अटक केली. मुंबईत भायखळ्यात पोलिसांनी बनावट नोटांसह 3 अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी पालघरमधल्या कारखान्यावर छापा टाकून 4 आरोपीला अटक केली. आणखी एका संशयितेचा शोध पोलीस घेत आहेत. रोजगार हमी योजनेचा लाभ घेऊन पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यातल्या खोमारपाडा या गावानं 70% जणांचं स्थलांतर थांबवलं आहे. गावातल्या प्राथमिक शाळेतले शिक्षक बाबू मोरे यांनी विद्यार्थ्यांना शेतीचे धडे देऊन शाळेतच परसबाग तयार केली. त्यात फुलं, फळं, भाज्या लावल्या. हळूहळू पालकांमध्येही उत्सुकता निर्माण झाल्यानंतर मोरे यांनी त्यांना विविध प्रकारची शेती करण्यासाठी प्रेरित केलं. एकेकाळी इथली 90% कुटुंब रोजगारासाठी स्थलांतर करत होती. आता हे प्रमाण 70% कमी झालं आहे. याबद्दल पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके म्हणाले,
जी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आहे, या योजनेअंतर्गत ज्या काही योजना होत्या त्या योजना त्या सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या. महाराष्ट्र शासनाच्या, केंद्र शासनाच्या ज्या सकाळी योजना आहेत, वेगवेगळ्या योजना आहेत, म्हणजे शेततळ्याची योजना असेल, फिशिंगची योजना असेल, गोट्यांची योजना असेल, शेळीपालनची योजना असेल, अशा वेगवेगळ्या योजनेचं एकत्रीकरण, त्याचं कन्व्हर्जन त्या ठिकाणी करण्यात आलं आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली.
राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्येही या गावाचं प्रारूप राबवायचं राज्य सरकारनं ठरवलं आहे. आरोग्यविषयक कार्यक्रमाच्या अंमलबजावणी निर्देशांकात गडचिरोली जिल्हा राज्यात 3 क्रमांकावर असल्याची माहिती आरोग्य सेवा संचालनालयानं दिली आहे. गडचिरोली जिल्ह्यानं गरोदर माता नोंदणी, माता बाल संगोपन, मुलांचं लसीकरण, हिवताप आणि क्षयरोग निर्मूलन अशा वेगवेगळ्या 64 आरोग्य निर्देशांकांमध्ये केलेल्या कामगिरीवरून आरोग्य सेवा आयुक्त कार्यालयानं हे गुणांकन केलं आहे. सोलापूरच्या सिद्धेश्वरी यात्रेतला अक्षता सोहळा आज पार पडला. तत्पूर्वी सकाळी 7 नंदीध्वजांचं पूजन करून बँड, हलगी, ढोल, ताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली. महाकुंभ मेळ्याला आजपासून उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं पौष पौर्णिमेच्या पहिल्या अमृतस्नानानं सुरुवात झाली. उद्या सकाळी होणाऱ्या अमृतस्नान सोहळ्याचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केलं जाणार आहे. त्यामुळे आकाशवाणीच्या पुणे आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रांवरून सकाळी 7:10 प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र उद्या सकाळी 7:15 प्रसारित केलं जाईल. हवामान. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सर्वांना विश्वासात घेऊन शक्तीपीठ महामार्गाच्या कामाचं नियोजन तत्परतेनं सुरू करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश. सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याची मुख्यमंत्र्यांची सूचना. हज यात्रेला देशातल्या 2.25 लाख नागरिकांना जाण्याची संधी मिळणार. आणि सेन्सेक्समध्ये 1,000 तर निफ्टीमध्ये 350 अंकांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. आकाशवाणी मुंबईचं पुढचं बातमीपत्र ऐकूया रात्री 8:05. नमस्कार.